नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाचं नियोजन. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तर स्टार्टअपसाठी महाफंड स्थापन. आकांक्षित जिल्हा योजनेचा विस्तार. बीड, जालना, परभणी तसंच हिंगोलीचा समावेश. विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका, उद्योजकांकडून मात्र स्वागत. आणि इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज लक्ष्य सेनचा चीनच्या ली शी फेंगशी सामना. आता सविस्तर बातम्या. प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभावर आधारित राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर झाला. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेसमोर अर्थसंकल्प मांडला. आगामी आर्थिक वर्षात राज्याचं महसुली उत्पन्न 6,16,099 कोटी रुपये तर महसुली खर्च 6,56,651 कोटी रुपये असेल. राज्याची अंदाजे 40,552 कोटी रुपये राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदर राजकोषीय तूट नियमानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यात राज्य सरकार यशस्वी ठरल्याचं सांगत जीएसटी संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. जिल्हा वार्षिक योजनेत 21,867 कोटी रुपयांच्या भरीव तरतुदीच्या घोषणेसोबतच विकसित महाराष्ट्र 2047 व्हिजन डॉक्युमेंट यावेळी जाहीर करण्यात आलं. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे राज्याची वेगाने वाटचाल सुरू असून 2047 पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट निर्धारित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इलेक्ट्रिक किंवा पर्यावरणस्नेही वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा वाहनांना रस्ते करात भरघोस सूट तर इतर वाहनांवरच्या करात मोठी वाढ मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केली. पात्र निकषांपेक्षा कमी मुद्रांकावर दस्त मंजुरीच्या दंडात मोठी वाढ करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केलं आहे. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामं. आग्रा तसंच हरियाणात पानिपत इथं मराठा साम्राज्य स्मारक उभारणी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी, लोकसेवा आयोगासह इतर माध्यमातून 75,000 पदांची भरती, प्रशासकीय कामकाजाचं डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, नदीजोड प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, पेयजल पुरवठा, पूर नियंत्रण, सांडपाणी पुनर्वापर, आरोग्य सेवा आदी कामांसाठीच्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बालकांसाठी पोषणक्षम आणि सुरक्षित वातावरण, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, ज्येष्ठांना आरोग्यदायी सन्मानजनक जीवनाची हमी, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्यात येणार असून येत्या वर्षात उमेद अंतर्गत आणखी 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना, शाश्वत शहरी विकासासाठी सक्षम प्रादेशिक प्राधिकरणांची स्थापना, 50 पेक्षा अधिक सुनियोजित शहर समूह विकास तसंच मालकी हक्कांचे वाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र भूमी हक्क मालकी अधिनियम आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
केंद्र शासनाकडून नीती आयोगामार्फत निवडक शहरांचा, निवडक क्षेत्रांचा आर्थिक वाढीचा रोडमॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगराच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे.
पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजनेची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. हे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसीअनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यात 1000 अधिक लोकसंख्येच्या गावांना काँक्रीट रस्त्यानं जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबवला जाईल. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज औद्योगिक शहर या दरम्यान उन्नत मार्गाचं काम 2 टप्प्यात करण्यात येणार असून छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गादरम्यान 192 किलोमीटरच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कल्याण ते लातूर ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातल्या एकूणच रस्ते विकासाबाबत मुख्यमंत्री म्हणाले,
महाराष्ट्र अमृतकाल रस्ते विकास योजना 2025-47 अंतर्गत राज्यातील रस्त्यांचा टप्प्याटप्प्याने विकास केला जाईल. या योजनेत 6272 किलोमीटरचे द्रुतगती मार्ग, 14919 किलोमीटरचे राज्य व जिल्हा मार्ग तसेच 4247 किलोमीटरचे पर्यटन परिपथ समाविष्ट आहेत. ही योजना महाराष्ट्राला $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
स्टार्टअप आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पुढील 5 वर्षात 1.25 लाख उद्योजक घडवणं आणि 50,000 स्टार्टअप्सना बळ देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. नवउद्योजकांसाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
तळागाळातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी आपण मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत आहोत. या उपक्रमांतर्गत 50 सर्वोत्तम स्टार्टअपची निवड केली जाईल. त्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प शासकीय विभागामध्ये राबविण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतची कामे निविदेशिवाय थेट दिली जातील.
पुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं रामसृष्टी तसंच कालिदास सृष्टीची उभारणी, राज्यात 3rd चित्रनगरीची रामटेक तालुक्यात उभारणी, पालघर जिल्ह्यात वाढवण इथं 4थी मुंबई विकसित करण्याचं नियोजन तसंच राज्यात 10 शैक्षणिक शहरं उभारण्यात येणार असल्याचं सांगत नवी मुंबई विमानतळाजवळ देशातली पहिली एज्यू सिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आकांक्षित जिल्हा तसंच आकांक्षित तालुका विकास योजनेचा विस्तार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या अंदाजपत्रकीय भाषणात जाहीर केलं. ते म्हणाले,
सध्याच्या गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव व वाशिम या आकांक्षित जिल्ह्यांसोबत पालघर, धुळे, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी या 6 नवीन आकांक्षित जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. या 10 जिल्ह्यातील 77 तालुके तसेच उर्वरित जिल्ह्यातील 100 आकांक्षित तालुक्यांचा गतिमान विकास करण्यात येणार आहे.
2026-27 हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं 200वं जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचं 150वं जयंती वर्ष तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 तळे सत्याग्रहाचं 100वं वर्ष आहे. यामुळे हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं. हा अर्थसंकल्प सादर करताना दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण म्हणून गुलाबी जॅकेट परिधान केलेल्या मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक तसंच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून जाहीर केलं.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आगामी वर्षाचा अर्थसंकल्प विजिनरी तसंच विकसित महाराष्ट्र 2047 भक्कमपणे वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा, अतिशय समर्पक आणि सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. माजी मंत्री सुनील मुनगंटीवार, सुनील तटकरे तसंच धनंजय मुंडे यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत अंतिम 8 भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज रात्री चीनच्या ली शिंग फेशी होणार आहे. काल बर्मिंगहम इथं झालेल्या सामन्यात लक्ष्यने हाँगकाँगच्या खेळाडूचा पराभव करत या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा तुटीचा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाचं नियोजन, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तर स्टार्टअपसाठी महाफंड स्थापन आणि इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज लक्ष्य सेनचा चीनच्या ली शिंग फेंगशी सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10